करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरु पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धि सुसंपन्नो वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापति किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधव आज या महिन्यातला पहिला शनिवार आपला अनुषंगिक साधनेचा असा दिवस आहे. आपण आज चिंतनाच्या अंगानी चिंतने तद्रूपता असं ज्याला म्हणतात, वेदांतातली पहिली साधना चिंतनानी परमात्म्याच्या स्वरूपाशी तदाकार होणं. बऱ्याच वेळेला आपण चिंतन हा शब्द ऐकत असतो आणि चिंतन करावं हेही आपल्याला समजत असतं, पण कसं चिंतन करायचं आणि चिंतनाने आपण तदाकार कसं व्हायचं याच्या संबंधी आपल्याला तितकीशी माहिती नसते. चिंतनामध्ये एक गोष्ट घडते, चिंतनामध्ये एक चिंतन करणारा असतो, तो चिंतन करणारा मी अंतर्यामी जाणीवरूप असणारा असा मी चिंतन करत असतो. एक चिंतनीय वस्तू असते त्याचं मी चिंतन करत असतो. चिंतनीय वस्तू आणि चिंतक जो असतो चिंतन करणारा त्या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे चिंतन. म्हणून चिंतक किंवा चिंतन करणारा चिंतनाच्या सहाय्याने जी चिंतनीय वस्तू आहे तिच्याविषयी वारंवार चिंतनाचाच आधार घेऊन एकरूपता पावतो. खरं म्हणजे हे एका विशिष्ट भाषेत सांगितल्यामुळे जरा जड वाटत, पण आपण हे नेहमीच करत असतो. कोणत्याही गोष्टीचं चिंतन करताना चिंतन करणारा स्वतःला जणू विसरतो आणि ज्याचं चिंतन करायचं त्याच्याशी एकरूप होतो. धनाचं चिंतन करताना लोभी मनुष्य जणू धनाशी एकरूप होतो. नवीन लग्न ठरलेली मुलगी जिचं लग्न व्हायचं आहे अशी मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं चिंतन करताना स्वतःला विसरून त्याच्याशी अगदी समरस होते, स्वतःला विसरते जी चिंतनीय वस्तू आहे त्या चिंतनीय वस्तूशी ती एकरूप होते चिंतनाच्या सहाय्याने. मात्र या सर्व ठिकाणी जी चिंतनीय वस्तू आहे ती कोणीतरी ठळक आहे, समोर आहे, वस्तू अथवा व्यक्ती आहे. तर या ठिकाणी चिंतनीय वस्तू म्हणजे परमात्मा. परमात्म्यालाच मुळात वस्तू असं म्हणतात. रामकृष्ण म्हणत असत की ब्रह्म तेवढं वस्तू, बाकी सगळ्या अवस्तू. हे जे ब्रह्म आहे किंवा परमात्मा आहे, तो परमात्मा दृश्य नाही असं असल्यामुळं परमात्म्याच्या चिंतनाविषयी आपल्याला तितकीशी रुची वाटत नाही किंवा त्याचं चिंतन कसं करायचं हे आपल्याला तितकंस कळत देखील नाही. आपण चिंतनाचा अभ्यास करणार आहोत. ही जी त्रिपुटी आहे, चिंतन करणारा अंतर्यामी असणारा मी, चिंतनीय विषय परमात्मा आणि चिंतनाचं सहाय्य, आपण काय करणार आहोत ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो. आपण शांत डोळे मिटून बसणार आहोत. प्रथम आणि बसल्यानंतर परमात्म्याचं एकसारखं चिंतन करणार आहोत. परमात्म्याचं चिंतन याचा अर्थ आत्ता आपल्याला परमात्मा माहित नसल्यामुळं, परमात्मा म्हणजे काय आपण पाहिलेलं नसल्यामुळं, परमात्म्याच्या संबंधी शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्या शब्दांचं आपण चिंतन करणार आहोत. शब्द हा अर्थवाही असल्यामुळं शब्द उठला की त्याच्या अर्थाशी आपण समरस होतो. असं असल्यामुळं त्या अर्थाच्या योगाने परमात्म्याशी थोडीफार तदाकारता या चिंतनाने प्रथम आपण करणार आहोत. काही वेळ अशा प्रकारचं चिंतन केल्यानंतर, उदाहरणार्थ परमात्म्याचं वर्णन तो सत स्वरूप आहे असं केलं जातं. सत याचा अर्थ अविनाशी. सर्व विश्वाचा विनाश झाला तरी देखील, दृश्य पदार्थांचा विनाश झाला तरी देखील परमात्म्याचा विनाश होत नाही. जी मूळ वस्तू आहे तिचा विनाश होत नाही. ती अदृश्य आहे, अव्यक्त आहे, पण आहे आणि तिच्या अधिष्ठानावर सगळे पदार्थ बनलेले आहेत. आज विज्ञान देखील तसंच म्हणतं की या स्थूळ जगताच्या बुडाशी एक अव्यक्त तत्व आहे, ते अविनाशी आहे, ते अस्तित्व मात्र आहे. त्यामुळे परमात्म्याचं चिंतन आपण ते सत्स्वरूप आहे, तो सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे, चैतन्य मात्र आहे, तो जाणीव स्वरूप असा आहे की सर्व जगताची जाणीव, सर्व जगताच्या ज्ञानाची जाणीव त्याच्या ठिकाणी आहे. आता मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकता आहात तेव्हा देखील जाणून घेणारा तुमच्या आत जो बसलेला आहे तर त्याची जाणायची प्रक्रिया चाललेली आहे. कान केवळ ऐकण्याचं काम करतात, पण कानांच्या माध्यमातून ऐकणारा कोणीतरी निराळा आहे, तो जाणीव रूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो चैतन्य मात्र आहे. तसंच परमात्मा हा अशा रीतीने अविनाशी, ज्ञान स्वरूप, चैतन्य मात्र, एकमेवा द्वितीय म्हणजे एकच एक भरून राहिलेला, त्याच्या खेरीज कोणीही नाही असा त्या ठिकाणी दोन नाहीत अद्वैत वस्तू असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या अद्वैतामुळे तो निर्भय, निशंक, निरार्त, शांत आणि आनंद रूप आहे. अद्वैत भावामुळे तो प्रेम स्वरूप आहे. परमात्म्याच्या या स्वरूपाचं आपण सुरुवातीला आपल्या ठिकाणी चिंतन करणार आहोत. या चिंतनाकरता तुम्हाला मदत म्हणून मी थोडं थोडं मध्ये बोलेन. मी असं करण्याची शक्यता आहे की एकदा मी बोलेन आणि आठवून तुम्ही त्याचं चिंतन करायचं आहे. अंदाजे तुम्ही त्याचं चिंतन करण्यासाठी जेवढा वेळ गेला तो लक्षात घेऊन मी परत एकदा बोलेन. अंदाजे उरलेला वेळ तुम्ही तशाच प्रकारच्या शब्दाने चिंतन करायचं आहे. असं काही काळ आपण केल्यानंतर मग आपण त्या चिंतनामध्ये अजून काही वाक्यांची भर घालणार आहोत. उदाहरणार्थ, तो सर्व व्यापी आहे, सर्व समर्थ आहे, सर्व सत्ताधीश आहे, सर्व साक्षी आहे, आणि तो स्वरूपाने अत्यंत अलिप्त असला तरी देखील अत्यंत प्रेमयुक्त असा आहे. तो परमात्माच पूर्णपणे आपल्यामध्ये देखील ओतप्रोत भरून राहिलेला आहे. असं असल्यामुळं आपणही म्हणजे आपला आत्माही तसाच सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश आणि एवढा असूनही तो सर्व साक्षी आहे, अत्यंत अलिप्त आहे आणि प्रेमयुक्त आहे. प्रेमानी, निष्काम निरपेक्ष प्रेमानी ओळखला जाणारा असा आहे. सुरुवातीला आपण हे चिंतन आपल्या हृदयाच्या ठिकाणी करणार आहोत. मी सांगेन तसं करायचं आहे. आपण फक्त काय करणार आहोत तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं. अशा करता की आपण कोणती साधना आणि कशी करणार आहोत ते तुम्हाला जरास स्पष्ट व्हावं, म्हणजे मग साधना करायला सोपं जाईल. आपण सर्वजण डोळे मिटून बसूया. कसलाच तणाव मात्र आपल्यावर नको. आपले खांदे सैल आहेत पाहून घ्या. आपण ताठ बसलेले आहोत मात्र रग लागत नाहीये हे तपासून घ्या. मांडी घालून बसलेले आहोत, कुठेही अवघडत बसू नका. आपल्या चेहऱ्याकडे देखील लक्ष द्या. चेहऱ्याचे स्नायू कुठेही आकर्षून घेऊ नका, सैल सोडलेले असावेत. ताण नको. आपल्या नाकपुडी अशी चाललेल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाचं बाहेर जाणं आणि आत येणं एवढंच पाहायचं आहे आणि निर्विचार राहण्याचा प्रयत्न करा. सावध राहा नाहीतर विचारात अडकाल. तुम्हाला विचाररहित होऊन श्वासाकडे लक्ष द्यायचे. नाकपुडीपाशी नाकाचं जे वरचं टोक आहे कपाळाला मिळालेलं लक्ष वर उचलून घ्या आणि तिथं आत चाललेला आणि बाहेर पडणारा श्वास कल्पनेनी पहा, मनाने पहा. कपाळाला ज्या ठिकाणी नाक मिळालं तिथं नाकाच्या आतल्या पोकळ भागात तुम्ही लक्ष ठेवत आहात कल्पनेने, निर्विचार. अवंढा गिळा, ज्या ठिकाणी घशाला स्पर्श होईल त्या ठिकाणी कल्पनेने श्वासाकडे पहा. निर्विचार. हृदयाकडे लक्ष द्या कल्पनेने. या क्षणाला तुमच्या हृदयामध्ये मत्सर कोणाविषयीही मत्सर नाही, शत्रुता नाही, तुम्ही सगळ्यांचं भलं इच्छित आहात. सर्वत्र मंगल आणि सुख असावं अशी तुमची इच्छा आहे. तुम्ही परमात्म्याच्या चिंतनाकरता उत्सुक आहात. परमात्म्याच्या वैशिष्ट्यासंबंधी हृदयातून तुम्ही चिंतन करत आहात. परमात्मा सत् स्वरूप आहे. तो अविनाशी आहे. जन्म मरण रहित आहे. सर्व जगताचं अव्यक्त अधिष्ठान परमात्मा आहे. परमात्मा सत् स्वरूप आहे. अविनाशी आहे. जन्म मरण रहित. सर्व जगताचं अव्यक्त अधिष्ठान मात्र आहे. परमात्मा सत् स्वरूप आहे, अविनाशी आहे. सत्ता मात्र, अधिष्ठान मात्र. जन्म मरण विवर्जित. परमात्मा चित स्वरूप आहे. शुद्ध जाणीवरून जो अविनाशी आहे तोच जाणीव रूप देखील आहे. जो अविनाशी सत्ता मात्र आहे तोच ज्ञान स्वरूप, जाणीव रूप, चैतन्य रूप आहे, तोच चित स्वरूप आहे. परमात्मा सत् चित स्वरूप, अविनाशी, चैतन्य मात्र. सत्ता मात्र, शुद्ध जाणीव स्वरूप. अधिष्ठान मात्र, शुद्ध अस्तित्व स्वरूप, ज्ञान स्वरूप. मी म्हणेन तो शब्द तुम्ही एकाग्रतेने हृदयाकडे लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि चिंतन स्वरूपाने त्याचा मनात, चित्तात पुनरुच्चार करायचा आहे. तेवढा वेळ मी थांबतो आहे. परमात्मा सत् चित स्वरूप आहे. तो अविनाशी ज्ञान स्वरूप आहे. तो चैतन्य मात्र, जाणीव स्वरूप। शुद्ध अस्तित्व मात्र असा आहे। मी जेव्हा उच्चार करीन तेव्हा मी एकाग्रतेने हृदयामध्ये लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि माझ्या पाठोपाठ मी थांबलो की चित्तामध्ये हृदयाकडे लक्ष देऊन त्याच शब्दाचा उच्चार अथवा चिंतन करायचं आहे। परमात्मा सत् चित् स्वरूप आहे। परमात्मा अविनाशी ज्ञान स्वरूप आहे। परमात्मा अस्तित्व मात्र, जाणीव रूप चैतन्य स्वरूप आहे। हृदयाकडे लक्ष देऊन एकाग्रतेने मी जे चिंतन करेन ते ऐकायचं आहे। पाठोपाठ मी थोडा वेळ थांबेन त्यावेळेला त्याच पुनरुच्चारण चिंतन या स्वरूपामध्ये चित्तामध्ये हृदयाकडे लक्ष देऊन करायचं आहे आणि तशी भावना तसा फील तसा अनुभव घ्यायचा आहे यथाशक्य। परमात्मा सत् चित् स्वरूप आहे। तो अविनाशी ज्ञान स्वरूप आहे। तो अस्तित्व मात्र, जाणीव रूप चैतन्य स्वरूप आहे। चिंतना पाठोपाठ त्याच्या अर्थाशी समरस होण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याच्या अर्थाशी एक रूपता साधायची आहे। परमात्मा अविनाशी ज्ञान स्वरूप। अस्तित्व मात्र, जाणीव स्वरूप चैतन्य स्वरूप आहे। अविनाशी आणि चैतन्य स्वरूप परमात्मा या जगताचं मूळ अधिष्ठान आहे। हे वाक्य तुमच्याही चित्तामध्ये हृदयाकडे लक्ष देऊन परत एकदा तुम्ही मात्र म्हणायचं आहे, परमात्मा अविनाशी चैतन्य स्वरूप सर्व जगताचं मूळ अधिष्ठान असल्यामुळं एकमेवा द्वितीय आहे, परमात्म्याखेरीज इथं काहीही नाही। परमात्मा एकमेवा द्वितीय अद्वैत भावामध्ये असल्यामुळे तो संपूर्ण निर्भय निरार्थ निशंक शांत आनंद स्वरूप प्रेम स्वरूप आहे। एकमेवा द्वितीय असल्यामुळे तो एकमात्र द्वैत रहित अद्वैत असल्यामुळे निर्भय निशंक निरार्थ शांत आनंद स्वरूप प्रेम स्वरूप आहे। किंचित काळ चिंतन करू हृदयाच्या ठिकाणी आणि जे चिंतन करू त्या शब्दाची भावना देखील हृदयाच्या ठिकाणी करू। अविनाशी ज्ञान स्वरूप सर्व जगताचं एकमेव अधिष्ठान एकमेवा द्वितीय अद्वैत असल्यामुळे निर्भय निरार्थ निशंक शांत आनंद स्वरूप प्रेम स्वरूप आहे। परमात्म्याच्या या भावामध्ये थोडा वेळ शांत बसून राहू, मी काही बोलणार नाही। परमात्म्याच्या या वैशिष्ट्याचं प्रतिभ दर्शन प्रतिभेनी दर्शन घेत राहू। परमात्म्याच्या या वैशिष्ट्यांशी प्रातिभावाने चिंतनाने एकरूपता साधत असताना कोणाला सवयीप्रमाणे हृदयाच्या ऐवजी चिदाकाशात लक्ष आपोआप जात असेल गेलं तरी चालेल. अशा साधकांनी चिदाकाशामध्ये या प्रकारचं चिंतन आणि प्रातिभ अनुभव घेत राहायचा आहे. मस्तकाच्या पोकळीमध्ये ज्यांचं असं चिंतन होत असेल त्यांचं व्हायला हरकत काही नाही. अविनाशी ज्ञान स्वरूप सर्व जगताचं एकमेव अधिष्ठान एकमेव द्वितीय द्वैत रहित अद्वैत स्थितीमुळे निर्भय निशंक निश्चिंत निरार्थ शांत आनंद प्रेम स्वरूप चिदाकाशामध्ये या परमात्म्याशी आपण चिंतनाने आता संवाद साधू. मी जे वाक्य बोलेन जे शब्द बोलेन त्या शब्दाच्या पाठोपाठ तुम्ही ते शब्द चित्तामध्ये बोलाल चिदाकाशामध्ये पाहाल आणि त्या शब्दाचा अनुभव घेत बोला. ओम श्री परमात्मन तू आनंद शांत प्रेमस्वरूप आहेस. तू माझ्या मध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही माझा आत्माही तुझ्याशी पूर्ण एक रूप आहे. मीही माझा आत्माही सत् चित् आनंद प्रेम शांत स्वरूप आहे. किंचित काळ या वाक्याच्या अनुभवात आपण थांबून राहू. परत एकदा ओम श्री परमात्मन. तू सत् चित् आनंद स्वरूप आहेस. तू शांत प्रेम स्वरूप आहेस. तू माझ्या मध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरून राहिलेला आहेस. हे परमात्मन, मी आणि तू एक आहोत. सोहम हंसः. म्हणून मीही माझा आत्माही आनंद स्वरूप आहे. मीही माझा आत्माही शांत स्वरूप आहे. मीही माझा आत्माही प्रेम स्वरूप आहे. चिदाकाशात या अनुभवाशी समरस होऊन काही काळ थांबून राहू. परत एकदा. ओम श्री परमात्मन. तू सत चित आनंद स्वरूप आहेस. तू माझ्या मध्ये ही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही माझा आत्माही सत चित आनंद स्वरूप आहे. सोहम हंसः. थोड्या वेळ या भावामध्ये बसून राहू. चिदाकाशात लक्ष. ओम श्री परमात्मन. तू शांत स्वरूप आहेस. तू माझ्या मध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. सोहम हंसः. म्हणून मीही माझा आत्माही शांत स्वरूप आहे. ओम श्री परमात्मन। तू आनंद स्वरूप आहेस, तू माझ्या मध्ये ही पूर्णपणे ओतप्रोत भरून राहिलेला आहेस। चिदाकाशात लक्ष, सोहम हंसः, म्हणून मीही माझा आत्माही शांत स्वरूप आहे। ओम श्री परमात्मन। तू निष्काम निरपेक्ष प्रेम स्वरूप आहेस, तू माझ्या मध्ये ही पूर्णपणे ओतप्रोत भरून राहिलेला आहे। सोहम हंसः, म्हणून मीही माझा आत्माही निष्काम निरपेक्ष प्रेम स्वरूप आहे। परमात्म्याप्रमाणेच मीही सच्चित आनंद शांत प्रेम स्वरूप आहे। या शब्दाच्या केवळ भावाशी एकरूपता, शब्द ही माग सारू बाजूला सारू, शब्दाचा त्याग करून अर्थाशी एकरूपता। आपण हळूहळू सावध होणार आहोत. आपल्या सद्गुरूंना स्वामीजींना आपण नमस्कार करू म्हणून. ज्या चिंतनाशी आपण एक रूपता अनुभवली ती एक रूपता व्यवहारात देखील आपल्या स्मरणात असो. आपला निश्चय सच्चिदानंद शांत प्रेम स्वरूप परमात्माच मी असा होवो अशी सद्गुरूंना आपण प्रार्थना करू. आपले तळहात एकमेकांवर चोळून घासून डोळ्याला घालाला त्याचा स्पर्श करून हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी 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 हरी. सूक्ष्म वस्तूच चिंतन करत असताना परमात्म्यासारख्या याचा अर्थ अविनाशी भाव शुद्ध अस्तित्वाचा अथवा चैतन्याचा भाव आनंद शांत प्रेमस्थितीचा भाव याच चिंतन करता करता चित्त नाहीस होत. पंचदशीकार असं म्हणतात की सूक्ष्म विषयाचा परमात्म्यासारख्या चिंतन करताना वृत्ती फाटून जाते, वृत्ती रहितता होते आणि वृत्ती रहितता होऊन चिंतनीय विषयाचं ज्ञान साक्षात अवतरत आपण तेच होऊन राहतो. खरं म्हणजे हे इतकं सोपं आहे. मधून अधून अशा प्रकारच्या चिंतनाची जर आपण सवय ठेवली तर या चिंतनाने देखील अप्रतिम विश्वास आपल्या ठिकाणी जागा होतो. तसंच परमात्म वस्तूचा साक्षात अनुभव देखील आपल्याला या चिंतनाने येतो. अशी या साधनेची एकूण महती आहे. तसंच ही सुसुखम करतुम अशी आहे, सहज करता येण्यासारखी, सुखानी करता येण्यासारखी अशी साधना आहे. पण हा शब्द वारंवार जरी आपण ऐकत असलो तरी देखील चिंतन कसं करायचं हे आपल्याला माहीत नसतं. मगाशी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ही जी साधना आहे अशा प्रकारे चिंतनानी तद्रूपता ही वेदांतातली तर पहिली साधना सांगितलेली आहे. या साधनेने जमलं तर ध्यानाची देखील आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ आहे. साधनानाम अनेकता असा श्रुती सिद्धांत असल्यामुळं आणि आपलं चित्त हे बहुतांशी जगतामध्ये म्हणजे स्थूल विषयांमध्ये गुंतलेलं असल्यामुळं अशा सूक्ष्म विषयाचं चिंतन नेहमी करणं जड जातं. कारण वृत्ती ही जड झालेली असते, विषयाकार झालेली असते. असं असल्यामुळे ही साधना कठीण जाते. म्हणून ध्यानासारख्या साधना निघाल्या, नामस्मरणासारख्या साधना निघाल्या. पण कधीतरी करून पाहायला, क्वचित क्वचित मधून अधून जेव्हा वृत्ती अनुकूल असेल तेव्हा करून पाहायला ही साधना अतिशय चांगली आहे आणि परिणामकारक देखील आहे. बोला जगद्गुरू.